नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस, जाहीर सभा आणि प्रचार फेऱ्यांना वेग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेत बुलडाण्याचे तुषार वाघ राज्यातून प्रथम. तुळजाभवानी दानपेटी घोटाळ्याप्रकरणी 16 दोषींवर गुन्हे नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. आणि बांगलादेशविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाचा निर्भेळ विजय. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीच्या घटक पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण काल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. यावेळी वार्ताहरांशी बोलताना त्यांनी यंदाच्या निवडणुकीत मतांचं विभाजन होणार नाही असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल शिर्डी मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर इथं सभा घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या जालना तसंच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आज दोन सभा होणार आहेत. दुपारी जालना इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ, तर संध्याकाळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी मतदारसंघात कोपरगाव इथं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आणि अहमदनगर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ जामखेड इथं सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बीड लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. दरम्यान भविष्यात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहावं असा माझा विचार होता. प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करावं असा विचार नाही असा खुलासा पवार यांनी केला. ते काल साताऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काल जालन्यात पत्रकार परिषद घेत संघटनेनं ही घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 58 मतदारसंघात येत्या 25 मे रोजी मतदान होणार आहे. लोकनिर्णय महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आजच्या भागात आपण भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. देशातली आघाडीची विमान वाहतूक कंपनी एअर इंडियानं त्यांच्या 25 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्यानं जवळपास 170 उड्डाणं रद्द करावी लागली होती. उड्डाण रद्द झाल्यामुळे संबंधित प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात असं एअर इंडिया एक्सप्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला, ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दिवंगत न्यायमूर्ती फातिमा बीवी, मुंबई समाचार या वृत्तपत्राचे प्रकाशक होर्मसजी कामा, ज्येष्ठ पत्रकार कुंदन व्यास, ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ अश्विन मेहता, दिवंगत अभिनेते कॅप्टन विजयकांत यांच्यासह 9 मान्यवरांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय 55 मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये मल्लखांबचे प्रशिक्षक उदय देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातले तुषार वाघ हे खुल्या आणि मागासवर्गवारीत राज्यातून प्रथम आले आहेत, तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सायली फास्के या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळ्याप्रकरणी 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. 8,45,97,000 रुपयांच्या या दानपेटी घोटाळा प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. नाशिक इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजोर यांना पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची नोटीस बजावली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र बळकावणं आणि सरकारी कामात अडथळे आणल्याचा त्यांच्यावर आरोप होता. जालना शहरातल्या आंबड रोडवरील कांचननगर भागातल्या एका फोटो स्टुडिओसमोरील कचऱ्यात काल 176 मतदार ओळखपत्र फेकल्याचं निदर्शनास आलं. जिल्हा निवडणूक विभागानं ही सर्व मतदार ओळखपत्र ताब्यात घेऊन पंचनामा केला. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येत्या 13 तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनाचा आढावा घेतला. दरम्यान काल पोलिसांच्या 6 पथकांनी छत्रपती संभाजीनगरातून संचलन केलं. बीडच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या मतदारसंघातले उमेदवार करुणा मुंडे, महेंद्र ताटे आणि सलीम अल्लाबख्श सय्यद या तिघांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस जारी केली आहे. दरम्यान बीड मतदारसंघात टपाली मतदानाद्वारे 1,152 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जालना लोकसभा मतदारसंघातही येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. महिला क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्धची टी20 मालिका भारतानं 5-0 अशी जिंकली आहे. काल बांगलादेशात सिलट इथं झालेल्या 5व्या सामन्यात भारतानं 31 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 5 बाद 156 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ 6 बाद 135 धावाच करू शकला. वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचं फळ अक्षय अर्थात न संपणारं असतं अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेला सोन्या चांदीच्या खरेदीला महत्व आहे. याकरता ठिकठिकाणच्या सराफा बाजारपेठा सजल्या आहेत. भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीही आज साजरी होत आहे. या निमित्तानं शोभायात्रा, वाहन फेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. बालविवाह होत असल्याचं आढळून आल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098 तात्काळ माहिती देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. धाराशिव तसंच बीड जिल्ह्यातही संभाव्य बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभाग आणि प्रशासन दक्ष आहे. विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला, तर छत्रपती संभाजीनगर शहरात काल दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नागपूर शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागानं नागपूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नांदेड इथून सुटणारी सचखंड एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. अमृतसर इथून नांदेडकडे येणारी सचखंड एक्सप्रेस जवळपास 13 तास उशिरानं धावत असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे 2 दिवस, जाहीर सभा आणि प्रचार फेऱ्यांना वेग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल 2थ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेत बुलढाण्याचे तुषार वाघ राज्यातून प्रथम. आणि बांगलादेशविरुद्धच्या टी20 क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाचा निर्भेळ विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारं उर्दू बातमीपत्र आज सकाळी 7:50 प्रसारित होईल. नमस्कार.